नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण वेल्या आभार प्रस्तावाक जाप दितात. हे विशीं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू हांणी सांगले. सभाघरांतले विरोधी पक्ष फुडारी आनी काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे हांणी विरोधी पक्षाक उलोवंक दिना म्हूण आरोप केलो.
हाउस को डिस्टर्ब नहीं करना चाहते, लेकिन वो हाउस भी नहीं चल रहा क्यों कि एलओपी को बोलने नहीं दे रहे. लेकिन हमारा कहना ये है कि दोनों हाउस मिलने के बाद ही पार्लियामेंट बनता है, एक हाउस से पार्लियामेंट नहीं बनता, ये दोनों स्तंभ है.
आरोपाक जाप दितना रिजीजू हांणी म्हणले की सगळ्या खासदारांक आज प्रधानमंत्र्यांचे भाषण आयकपाक जाय, पूण काँग्रेस पक्ष तांचे भाषण आयकपाक इत्सूक ना, जो तांचो स्वतःचो पर्याय आसा.
Day of the discussion on the motion of thanks to the honorable president's address to a joint session of the parliament. We all are expecting that all the honorable members will follow the traditions and the rules. This house belongs to all the honorable members. All the members are waiting to listen this speech of honorable prime minister today.
खरगेच्या आरोपाक आक्षेप घेतना केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळे की
माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में चलने वाली सरकार हर समय हर तरीके से चर्चा करने के लिए तैयार है. लोकसभा में जो बातें हुई हैं उसका जवाब प्रधानमंत्री मोदी जी वहां पर देने के लिए तैयार बैठे रहे. लोकसभा को आपने चलने नहीं दिया. जहां तक राज्यसभा का सवाल है, आपने कहा इंडो यूएस ट्रेड डील पर स्टेटमेंट दो, तुरंत पीयूष गोयल जी ने स्टेटमेंट दी.
प्रश्नोत्तराच्या वरावेळार विरोधी पक्षांनी केल्ल्या गोंधळाक लागून लोकसभा दनपार 2 मेरेन तहकूब केली. ताचे आदी अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल घोषणाबाजी करत कोषागाराच्या बाकामेरेन पाविल्ल्या विरोधी सदस्यांच्या वागणुकेर नाराजी व्यक्त केली. जर सभाघराची प्रतिश्ठा राखली ना तर खंयच्याच सभापतीक सभाघराचे कामकाज सुरळीतपणान चलोवप कठीण जातले, अशें तांणी म्हळें.
राष्ट्रपती के उस अभिभाषण को जो उन्होंने 28 जनवरी 2026 को एक साथ समवेत संसद की दोनों सभाओं के समक्ष देने की कृपा की है, जो सदस्य इसके पक्ष में हां गए तो विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हां वालों के पक्ष हुआ.
मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम हांच्या निमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 7-8 फेब्रुवारीक मलेशियाचो अधिकृत दौरा करतले. प्रधानमंत्री मोदींचो हो तिसरो आनी ऑगस्ट 2024 भारत मलेशिया द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारी मेरेन पावल्या उपरांतचो हो पयलोच दौरो आसा, अशें प्रसारमाध्यमांक म्हायती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे पी कुमारन हांणी सांगले. परराष्ट्र मंत्रालयान सांगले की या दौऱ्या वेळार प्रधानमंत्री तांच्या मलेशियन समपदस्था वांगडा द्विपक्षीय चर्चा करतले आनी भारतीय समुदायाच्या सदस्याकडे तशेंच उद्योग आनी व्यवसायीक प्रतिनिधीकडे संवाद साधतले. या भेटी वेळार 10वो भारत मलेशिया सीईओ फोरमूय आयोजित करतले. कोलंबोतल्या पवित्र गंगाराम या मंदिरात पवित्र देवनिमोरी अवशेषांच्या प्रदर्शनाचे उक्तावण केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके हांचे आभार मानले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आनी उपमुख्यमंत्री हर्ष संघवी हांच्या फुडारपणाखाला उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळासयत काल भारतातल्यान हे पवित्र अवशेष आयले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सावन जम्मू आनी काश्मीराच्या 3 म्हत्वाच्या दौऱ्याक सुरवात करतले. ते सर्वसमावेशक सुरक्षा आढावो घेतले, चालू विकास प्रकल्पांचे मूल्यांकन करतले आनी राजकीय भागधारकांकडे संवाद साधतले. शाह आज सांजे जम्मू पावतले आनी लोकभवनात राजकीय फुडाऱ्यांकडे बसका घेतले. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी आज सकाळी चेन्नई पावले. ते तांच्या पहिल्या भारत दौऱ्यार आसात. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हणला की तांच्या 5 भारत दौऱ्यात हर्मिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतले आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे परस्पर हिताच्या द्विपक्षीय प्रादेशिक आनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर चर्चा करतले. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडात पावस आनी बर्फ पडपाचो अदमास काढला. फुडले 2 उत्तर प्रदेशात दाट ते सामके दाट धुके पातळपाची शक्यताय आसा, अशें हवामान खात्यान सांगलां. क्रिकेटांत झिम्बाब्वेच्या हरारे हांगा जाल्ले दुसरे सेमीफायनल मॅचीत भारतान अफगाणिस्तानाक हारून 19 सकयल्या एका दिसाच्या क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलीत प्रवेश केलो. फाल्यां भारतीय पंगड इंग्लंड पंगडा आड खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.